निर्गम अध्याय 8. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकास माझी उपासना करण्याकरता जाऊ दे. जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पिळीन. नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील. तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर बेडूक चढतील. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या नाले तलाव यांच्या जलांवर लांब कर, म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील. मग अहरोनाने आपला हात मिस्राच्या जलाशयावर लांब केला, तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले. मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, हे बेडूक माझ्यापासून व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरता मी तुम्हा लोकास जाऊ देईल. मोशे फारोला म्हणाला, मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील. मी तुमच्यासाठी तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी कोणत्या वेळी प्रार्थना करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो. फारोने उत्तर दिले, उद्या. तेव्हा मोशे म्हणाला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल. अशा प्रकारे तुम्हा समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही. बेडूक तुम्हापासून तुमच्या घरातून तुमचे सेवक व तुमचे लोक यांच्यापासून निघून जातील. ते फक्त नदीत राहतील. मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वरास प्रार्थना केली. मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात अंगणात शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले. लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला. बेडकांची पिळा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग, म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील. त्याने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी जमिनीवरील धुळीवर मारली आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या. त्या पशूंवर व मनुष्यांवर चढल्या. जादूगारांनी त्यांच्या मंत्रतंत्राच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत. पशु व मनुष्य उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगारांनी फारोला सांगितले की यामध्ये देवाचा हात आहे. परंतु फारोने मन कठीण केले व त्याने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, सकाळी लवकर उठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्या पुढे उभा राहा. त्यास असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकास जाऊ दे. जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात तुझ्यावर तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील. तर ज्या गोशेन प्रांतात माझे लोक राहतात तो मी त्या दिवशी वेगळा करीन. तेथे गोमाशांचे थवे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल. तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन. उद्या हा चमत्कार होईल. अशा रीतीने परमेश्वराने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या घरात व त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. गोमाशांच्या या थव्यांनी मिसर देशाची नासाडी केली. म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा. परंतु मोशे म्हणाला, तसे करणे योग्य होणार नाही, कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहोत तो यज्ञ तुम्हा मिस्री लोकांच्या दृष्टीने केळस्वाना असेल. त्यामुळे आम्ही तो मिस्री लोकांसमोर केला तर ते आम्हावर दगडफेक करायचे नाहीत काय? तर आम्हाला रानात 3 दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला सांगेल त्याप्रमाणे त्यास यज्ञ करू. तेव्हा फारो म्हणाला, मी तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरता रानात जाऊ देण्याची परवानगी देतो, पण तुम्ही फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी प्रार्थना करा. मोशे म्हणाला, पहा मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकास तुम्ही पुन्हा फसवू नये. तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. या प्रकारे परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशांचे थवे दूर केले. तेथे एकही गोमाशी राहिली नाही. परंतु फारोने पुन्हा आपले मन कठोर केले आणि त्याने इस्रायली लोकास जाऊ दिले नाही.